नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो, हॅलो,
कृपया
हॅलो,
माफ करा.